आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मुराली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जयपुरान रेजिंग राजस्थान ग्लोबल इन्वेस्टमेंट समिटाचे उक्तावण करतले। जयपूर एक्झिबिशन आनी कन्व्हेन्शन सेंटरान जावपी 3 दिसांच्या शिखर सभेन मोदी उक्तावण उलोवप करतले। तशेंच ह्या शिखर सभेन आयोजित केल्ल्या राजस्थान ग्लोबल बिझनस एक्सपोचे प्रधानमंत्री उक्तावण करतले। ह्या वेळार राजस्थानचे मुखेलमंत्री भजनलाल शर्मा आनी जायते केंद्रीय मंत्री हाजीर आसतले। 5,000 परस चड वेवसायीक आनी वेपारी प्रतिनिधी, राजनयिक, गुंतवणूकदार आनी हेर सहभागी ह्या कार्यावळीक हाजीर आसतले। उक्तावणा उपरांत वेगवेगळ्या क्षेत्रांचेर केंद्रीत अधिवेशनां जातलीं। दुसऱ्या दिसा प्रवासी राजस्थानी परिशद आसतली आनी निमाणे दिसा MSME परिशद जातली। प्रवाशा कडल्यान सामको उणो प्रतिसाद मेळिल्ल्यान पणजे कॅशलेस बस सेवा करपाचो निर्णय कदंबाक स्थगीत दवरचो पडलो। आतां पणजे ते आल्तीन ह्या एकाच मार्गार कॅशलेस बस सेवा करपाचो प्रस्ताव आसा। हाका कसो प्रतिसाद मेळटा त्या आदाराचेर हेर मार्ग कॅशलेस करपाचो निर्णय जातलो। कदंब महामंडळाचे उपसरवेवस्थापक नारायण नायक हांणी ही म्हायती दिली। कदंब महामंडळान पणजे स्मार्ट सिटी खाला विजेचेर चलपी गाडयो सुरू केल्यात। ह्या गाडयांनी 5 डिसेंबर सावन कॅशलेस सेवा सुरू करपाचो प्रस्ताव आशिल्लो। कदंब महामंडळान स्मार्ट ट्रान्झिट कार्ड वा UPI एपा वरवीं तिकेट काडपाची वेवस्था केल्ली। हाका प्रवाशा कडल्यान प्रतिसाद मेळूना, हाका लागून कॅशलेस सेवेचो निर्णय स्थगीत दवरचो पडलो। आतां मेरेन महामंडळान 700 जाणांक स्मार्ट ट्रान्झिट कार्डां दिल्यां। स्मार्ट ट्रान्झिट कार्ड वरवीं पेमेंट कसो करचो हाचें प्रशिक्षण दिवपा खातीर खासा भुरग्यांची वेवस्था केल्या। हे भुरगे प्रशिक्षण दितले, तशेंच कॅशलेस सेवे विशीं आनीक जागृताय करपाची गरज आसा। लोकांक ट्रान्झिट कार्डा वरवीं पेमेंट करपाची संवय जावपाक जाय। थोड्या तेंपान पणजे ते आल्तीन हे एका मार्गार कॅशलेस सेवा सुरू जातली। ह्या मार्गाचेर 6 बशी चलतात। पावणे पावण्यान हेर मार्गाचेर कॅशलेस सेवा सुरू जातली। सगळ्या मार्गांचेर एकाच बरोबर कॅशलेस सेवा सुरू जावची ना अशें नारायण नायक हांणी सांगले। तशेंच मोबायला वयल्यान टुमॉक एपा वरवीं वेळापत्रक तशेंच तिकेट बूक करपाक मेळटली अशें नारायण नायक हांणी म्हळें। गोंय तियात्र अकादमी कडल्यान 10 कलाकारांक जीवन गौरव पुरस्कार दितले। तांची नांवां जाहीर जाल्यात। शेनवारा 14 डिसेंबराक पाय तियात्रीस जुवांव अगुस्तीन फर्नांदीस हांचे जयंती दिसा ह्या पुरस्कारांचे वितरण जातले। गोंय तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांणी मडगांवां घेतिल्ल्या पत्रकार परिशदेन पुरस्कार फावो जाल्ल्या कलाकारांची नांवां जाहीर केली। शेनवारा 14 डिसेंबराक दनपारां 3:30 वरांचेर मडगांवां रविंद्र भवनांतल्या पाय तियात्रीस हॉलांत पुरस्कार वितरण कार्यावळ जातली। हे खातीर वेगवेगळ्या शाळां इश्कोलांतल्या विद्यार्थ्यांक आपयल्यात। हे पुरस्कार वेवसायीक आनी बिगर वेवसायीक अशे 2 गटांनी दितले। वेवसायीक गटांतल्यान डॉमिंगो कुएलो, शेख अमिरुद्दीन उर्फ शेख अमीर, झेवियर फर्नांदीस उर्फ पाकलो, जयकिशन धर्मुनायक उर्फ किसन दे चिंचणी आनी सॅम्युअल कारवालो हांकां जीवन गौरव पुरस्कार दितले। जाल्यार बिगर वेवसायीक गटांतल्यान जुझे आंतोनियो परेरा उर्फ JP, पीटर फर्नांदीस जुझे MF DJN, बरेटो उर्फ जुजू, पेद्रो कुलासो आनी फ्रांसीस फर्नांदीस हांकां पुरस्कार दितले। ह्या पुरस्कार वितरण कार्यावळीत मुखेल सोयरी म्हणून गायिका हेमा सरदेसाय, कला आनी संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप हाजीर आसतले। हिंदू धर्मान धर्मीक स्वातंत्र्य आसा। दरेकल्याक आपल्या आवडीच्या देवाची पुजा करपाक मेळटा। वायट प्रवृत्ती नष्ट करपा खातीर भक्ती मार्गाकडे वळचे अशें सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगलां। बोरये साईबाबा मंदिराची नवी मूर्त स्थापन जाल्ल्याच्या 27व्या वर्सुकी सुवाळ्यांत ते मुखेल सोयरे उलयताले। राज्य उच्च शिक्षण संचालनालयान ह्या शिक्षणीक वर्साची विज्ञान धारा व्याख्यान माळा 2 ते 28 फेब्रुवारी 2025 मजगती आयोजित केल्या। दर वर्सा उच्च शिक्षण संचालनालय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या विद्यार्थ्यां खातीर राज्यांतल्या साबार शाळांनी विज्ञान विशयक व्याख्यानां आयोजित करता। तरणाट्या विद्यार्थ्यांक विज्ञान विशयाची गोडी लागची आनी हे विद्यार्थी संशोधन वावराक प्रेरीत जावचे म्हूण ही व्याख्यानां आयोजीत करतात। ज्या इश्कोलांक अशी व्याख्यानां आपल्या इश्कोलान आयोजीत करूंक जाय तांणी 10 डिसेंबरा मेरेन ऑनलायन गुगल फॉर्मावरी नोंदणी करची अशें उच्च शिक्षण संचालनालयान सांगलां। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो।